किती ठेवले नोकर चाकर तरी मी पुरेशी मोकळी नाही. सकाळी मी उठल्याशिवाय घर माझं उठत नाही. कामवाल्या बायकांचा राबता, शाळा कामांच्या वेळा यांचं नियोजन होतच नाही. संसाराच्या रथाला मी दिल्याशिवाय स्टार्टर मुळी बसत नाही. किती ठेवले नोकर चाकर तरी मी पुरेशी मोकळी नाही. एक बाई स्वयंपाकाची, दुसरी धुण्या भांड्याची, तिसरी वर कामाची, एक तरह ड्रायव्हरची, गाडी पुसणारा पोऱ्या, बागेसाठी माळी, प्रत्येकाच्या वेळा अन ये जा प्रत्येकाची. माझी एचआर मॅनेजमेंट काही दिवसभर संपतच नाही. किती ठेवले नोकर चाकर तरी मी पुरेशी मोकळी नाही. नव्या युगाची स्त्री मी, स्वतःला सिद्ध करणारी, गरज नसली कुटुंबाला तरी अर्थार्जन करू पाहणारी. कुणी सांगितलंय का, पण नुसतं घरी बसवत नाही. किती ठेवले नोकर चाकर तरी मी पुरेशी मोकळी नाही. व्हायचंय मलाच अष्टावधानी, मुलांसाठी श्यामची आई, नात्या गोत्यात धडाडीची, शिवाय उत्तम सहचारिणी. माझेच नियम, माझ्याच अटी, केलंय का कोणी कंपल्सरी, पण स्वतःशीच प्रामाणिक ना मी, मग ते नियमही मोडवत नाही. किती ठेवले नोकर चाकर तरी मी पुरेशी मोकळी नाही. कधी नको इतकी जिद्दी, तर कधी फारच हळवी. क्वचित वाढली शिळी पोळी तर वाटून जातं फारच गिल्टी. चुकतीये का मॅनेजमेंट आपली, वाटून जातं एकदा तरी. किती ठेवले नोकर चाकर तरी मी पुरेशी मोकळी नाही. असेन मी कुठलीही, अगदी बंगल्यातली वा झोपडीतली, क्वचित राजाची राणी वा पायची वाहन दारुड्याची, संसाराची माझ्या जेव्हा मीच सारथी, कुठून असणार मी पुरेशी मोकळी. संवेदनां सहवेदनांची झोंबी का बरं फक्त माझ्या चंगी. हीच आहे का शेवटी स्त्रीच्या स्त्रीत्वाची शक्ती. जरी कितीही मी शिकले तरी हे मानसशास्त्र कधी कळलंच नाही. सध्या फक्त एवढंच कळलंय की मी पुरेशी मोकळी नाही, मी पुरेशी मोकळी नाही.